आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लोकसभेत गदारोळ करणाऱ्या 8 विरोधी खासदारांचं निलंबन मागे। शेतमालाचे हमीभाव यंदा वाढवले असून अजूनही हमीभावाने खरेदी चालू असल्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं निवेदन। एलपीजी घेऊन नंदादेवी हे भारताचं दुसरं जहाज गुजरातमधल्या वाडीनार बंदरात दाखल। ब्रसेल्स दौऱ्यात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची युरोपियन युनियनच्या पदाधिकाऱ्यांशी महत्वाच्या विषयांवर चर्चा। आणि देशाच्या विविध भागात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची तसंच गारपीटीची शक्यता। लोकसभेत गदारोळ करणाऱ्या 8 विरोधी खासदारांचं निलंबन मागे घेण्यात आलं। भंडारा गोंदियाचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांच्यासह 8 जणांना गैरवर्तन केल्याबद्दल अधिवेशन संपेपर्यंत सभागृहातून निलंबित केलं होतं। हे निलंबन तात्काळ मागे घ्यावं असा ठराव संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी मांडला आणि तो एकमतानं संमत झाला। यासंदर्भात काल सभापती ओम बिर्ला यांनी बैठक बोलावली होती। त्यावेळी फलक झळकावणार नाही, एआय वापरलेली चित्रं किंवा चित्रफिती सभागृहात दाखवणार नाही, एकंदर सभागृहाची प्रतिष्ठा राखली जाईल असं वर्तन करण्याचं आश्वासन सर्वपक्षीय नेत्यांनी दिलं असल्याची माहिती सभापतींनी दिली। शेतकऱ्यांसाठीच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेत केंद्र सरकारने सुधारणा केली असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली। विम्याचे दावे 21 दिवसात निकाली काढणं बंधनकारक असून त्यात उशीर झाला तर कंपनीला 12% दराने व्याज द्यावं लागेल असं त्यांनी स्पष्ट केलं।
उपज के आंकड़े आने के बाद 21 दिन के अंदर अगर बीमा कंपनी ने किसान के खाते में पैसा नहीं डाला तो 12% ब्याज की राशि किसान को देनी पड़ेगी, वो राशि सीधे किसान के खाते में डाली जाएगी।
शेतकऱ्यांना शेतमालाचा योग्य भाव मिळावा याकरता हमीभाव यंदा वाढवून दिले असून हमीभावाने खरेदी अजूनही सुरू असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज लोकसभेत सांगितलं। सरकार वैद्यकीय विम्याला प्राधान्य क्षेत्र मानत असून 2033 पर्यंत सर्वांना विमा संरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार काम करत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं। ग्रामीण भागात वैद्यकीय विम्याची उपलब्धता वाढवण्यासाठी सुरू असलेल्या विशेष योजनेअंतर्गत देशभरातल्या 25,000 ग्रामपंचायतींमध्ये वैद्यकीय विमा उपलब्ध करून दिला जाणार आहे असंही त्यांनी सांगितलं। शिक्षण हे मानवी जीवनात प्रगतीची संधी निर्माण करणारं एक महत्वाचं साधन असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे। त्या आज नवी दिल्लीत अक्षयपात्र फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या। सक्षमीकरणाची प्रक्रिया शालेय शिक्षणापासून सुरू होते असं राष्ट्रपती म्हणाल्या।
शिक्षा ओ अत्यंत महत्वपूर्ण साधन है जो व्यक्ति के जीवन में अवसरों को निर्धारित करती है तथा उसकी सफलता का मार्ग प्रशस्त करती है। शिक्षा परिवर्तन और सशक्तिकरण का प्रभावी माध्यम भी है। सशक्तिकरण और क्षमता निर्माण की प्रक्रिया तब से ही आकार लेने लगती है जो बच्चे विद्यालय जाना शुरू करते हैं। विद्यालय ही बच्चों को वो कौशल और अनुभव प्रदान करता है।
केंद्र सरकारची प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना ही जगातली सर्वात मोठी मध्यान्न भोजन योजना असल्याचं त्या म्हणाल्या। निरोगी आणि बलवान राष्ट्राच्या उभारणीसाठी हे एक महत्वाचं पाऊल आहे। सर्वांगीण पोषण हा भारतातल्या मुलांच्या प्राथमिक शिक्षणातला एक मोठा अडथळा या उपक्रमाच्या माध्यमातून दूर होत असल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या। एलपीजी घेऊन जाणारं नंदादेवी हे भारताचं दुसरं जहाज आज गुजरातमधल्या वाडीनार बंदरात दाखल झालं। कतारमधून निघालेलं हे जहाज होर्मुझची समुद्रधुनी पार करून गुजरातमध्ये पोहोचलं। या जहाजावरचा सुमारे 46,000 मेट्रिक टन एलपीजी उतरवण्याचं काम सुरू झालं आहे। भारताची एलपीजी वाहक नौका शिवालिक ही कालच मुंद्रा बंदरात दाखल झाली आहे। या दोन्ही जहाजांनी आणलेल्या एलपीजीमुळे देशाच्या वायूसाठ्यात मोठी भर पडली आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा ब्रसेल्स दौरा आज संपन्न झाला। या दौऱ्यात त्यांनी युरोपियन परिषदेचे अध्यक्ष एंटोनिओ कोस्टा, युरोपियन आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वोन डेर लेन आणि युरोपियन आयोगाच्या उपाध्यक्ष काजा कल्लास यांची भेट घेतली। त्यांनी युरोपियन युनियनमधल्या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेऊन काही जणांशी द्विपक्षीय चर्चा केली। या दरम्यान भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार करारसंबंधी चर्चा झाल्याचं जयशंकर यांनी सांगितलं। या करारामुळे प्रचंड आर्थिक क्षमता खुल्या होतीलच, यासोबत दोन्ही पक्षांच्या धोरणात्मक सहभाग देखील स्पष्ट होईल. दोन्ही पक्षांनी मुक्त व्यापार कराराच्या लाभाचा शोध घेण्यासाठी व्यापार आणि गुंतवणूक प्रोत्साहनासह विविध उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्यावर चर्चा केली. पश्चिम आशियातल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे जागतिक दळणवळण आणि नौवहन मार्गात निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे अडचणीत सापडलेल्या निर्यातदारांच्या मदतीसाठी बँकिंग उपाययोजना कराव्यात अशी विनंती भारत चेंबर ऑफ कॉमर्सनं एका पत्राद्वारे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांना केली आहे. पश्चिम आशिया हा भारतीय निर्यातदारांसाठी केवळ महत्वाचा बाजार नसून युरोप आणि आफ्रिकेकडे जाणाऱ्या मालासाठी महत्वाचा मार्ग आहे असं या पत्रात म्हटलं आहे. बँकांना अधिक सहाय्यक कर्जविषयक धोरण अवलंबण्यास प्रोत्साहित करावं असं आवाहन या पत्रातून रिझर्व्ह बँकेला करण्यात आलं आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमध्ये केलेल्या प्रशासकीय बदल्यांवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर काही तासातच प्रशासनातल्या ज्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या त्यांच्याविरुद्ध गैरवर्तन, निष्काळजीपणा किंवा निवडणूक प्रक्रियेचं उल्लंघन केल्याचा कोणताही आरोप नव्हता. त्यांच्या बदलीचा निर्णय एकतर्फी आहे. लोकशाही मूल्यांकडे दुर्लक्ष केल्यास निवडणूक आयोगाची विश्वासार्हता कमी होईल असं बॅनर्जी आपल्या पत्रात म्हणाले आहेत. दरम्यान पुदुचेरीमध्येही तामिळनाडूप्रमाणेच 23 एप्रिलला मतदान घेण्यात यावं अशी विनंती काँग्रेसने निवडणूक आयोगाला केली आहे. ते शक्य नसल्यास तामिळनाडूच्या मतदानाची तारीख बदलून ती पुदुचेरीप्रमाणे 9 एप्रिल करण्यात यावी असंही काँग्रेसने आपल्या विनंतीत म्हटलं आहे. महाराष्ट्रात गॅस टंचाईचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत असल्याचा मुद्दा नाना पटोले यांनी विधानसभेत उपस्थित केला. याबाबत सरकारने काल विधानसभेत निवेदन करणं अपेक्षित होतं ते कधी करणार असा प्रश्न पटोले यांनी विचारला. तसंच राज्यातील गॅस टंचाईची स्थिती सभागृहात सविस्तर मांडण्याची परवानगी त्यांनी मागितली. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ती नाकारली मात्र सरकारने सभागृहात निवेदन करण्याचे निर्देश दिले. बोलण्याची परवानगी नाकारल्यामुळे आणि सरकारने सभागृहात निवेदन न दिल्यामुळे विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी करत सभात्याग केला. ओडिशातल्या कटक इथल्या SCB रुग्णालयाला लागलेल्या आगीत मरण पावलेल्यांची संख्या 11 पोहोचली आहे. आगीत होरपळलेल्या एकाचा आज मृत्यू झाला. मृत व्यक्तीला या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचारांसाठी काही दिवसांपूर्वी दाखल करण्यात आलं होतं. जम्मू काश्मीरमध्ये ट्युलिपचा बहर सुरू झाला आहे. श्रीनगरमधली ट्युलिप बाग काल पर्यटकांसाठी खुली करण्यात आली. यावर्षी सुमारे 18 लाख ट्युलिपच्या 70 अधिक प्रकारांसह 1 लाख फुलझाडं ही फुलली आहेत. ज्येष्ठ लेखिका आणि कवयित्री आसावरी काकडे यांचं पुण्यात अल्पशा आधारानं निधन झालं. त्या 77 वर्षांच्या होत्या. मराठी आणि हिंदी भाषेत साहित्य रचनेखेरीज त्यांनी दोन्ही भाषांमधलं उत्तम साहित्य परस्परात अनुवादित केलं होतं. त्यांच्या कविता शालेय अभ्यासक्रमातही समाविष्ट झाल्या होत्या. चंद्रप्रकाश देवल यांच्या बोलो माधवी या काव्यसंग्रहाचा त्यांनी केलेल्या अनुवादाला साहित्य अकादमीच्या अनुवादासाठीचा पुरस्कार मिळाला होता. राज्य शासनाच्या साहित्य पुरस्कारांसह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते. देशाच्या विविध भागात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ईशान्येकडच्या राज्यात तुरळक ठिकाणी तसंच हिमाचल प्रदेश, झारखंड, आंध्र प्रदेश, तेलंगण, ओदिशा, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातही वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामानशास्त्र विभागानं जारी केला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी त्यादृष्टीनं नियोजन करावं असं राज्य शासनाच्या कृषी विभागानं सांगितलं आहे. उत्तराखंडमध्ये पावसाप्रमाणेच हिमवृष्टीची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशात तसंच उंचावरच्या भागात हिमवृष्टी होत असून इमारती, झाडं आणि रस्त्यांवर बर्फाची चादर पसरली आहे. पश्चिम बंगालमध्ये कालपासून वादळी वाऱ्यांमुळे जनजीवन प्रभावित झालं आहे. अनेक ठिकाणी पाऊसही पडत आहे. अनेक ठिकाणी विजेचे खांब, झाडं कोसळली आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभेत गदारोळ करणाऱ्या 8 विरोधी खासदारांचं निलंबन मागे. शेतमालाचे हमीभाव यंदा वाढवले असून अजूनही हमीभावाने खरेदी चालू असल्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं निवेदन. LPG घेऊन नंदादेवी हे भारताचं दुसरं जहाज गुजरातमधल्या वाडीनार बंदरात दाखल. ब्रसेल्स दौऱ्यात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची युरोपियन युनियनच्या पदाधिकाऱ्यांशी महत्वाच्या विषयांवर चर्चा. आणि देशाच्या विविध भागात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची तसंच गारपीटीची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.